चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारताच्या अतिरिक्त साखर उत्पादनामुळे फटका बसलेली दुबईतील अल खलीज रिफायनरी पुन्हा सुरू। तब्बल 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर दुबईतील अल खलीज शुगर ही रिफायनरी पुन्हा सुरू होत आहे। डिसेंबर 2018 दुसऱ्या आठवड्यापासून ही रिफायनरी बंद करण्यात आली होती। यासाठी भारतातील अतिरिक्त साखर उत्पादनाला जबाबदार धरण्यात आलं होतं। अल खलीज शुगर ही सागरी बंदरावरील जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे, त्यामुळे ही रिफायनरी 2 महिने बंद असल्याची साखर जगतात मोठी चर्चा होती। या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जमाल अल घुरेयर यांनी दुबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे। भारतातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अल खलीज शुगर पुरवठा करत असलेल्या बाजारपेठेत साखरेच्या किमती घसरल्या आणि कंपनीला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागलं, असा आरोप घुरेयर यांनी केला आहे। भारतात यंदा उच्चांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भारतातील साखर मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारात येत आहे। ऊस उत्पादकांच्या बिलांचा प्रश्न उपस्थित झाला असला तरी ऊसाची लागवड आजही फायद्याची आहे। सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानाच्या जोरावर भारतातील साखर उद्योग अतिरिक्त पुरवठ्याचा सामना करत आहे। या संदर्भात घुरेयर म्हणाले, सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानामुळं भारताच्या साखर उद्योगाचा फटका आशिया खंडात दिसत आहे, त्यामुळं तुम्ही भारतासोबत स्पर्धा कशी करू शकाल? ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू झाल्यापासून भारतातून 10 लाख टनहून अधिक साखर निर्यात झाली आहे। यामुळं आधीच आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत। पुढच्या काळात भारतातील आणखी साखर बाहेर येणार आहे, त्यावेळी परिस्थिती आणखीनच बिकट असेल। भारतानं कारखान्यांना 50 लाख टन साखर निर्यात करण्याचं टार्गेट दिलं आहे। अल खलीज शुगरला फटका बसण्यासाठी हे पुरेसं आहे, असा दावा घुरेयर यांनी केला आहे। अल खलीजकडून साखर विक्री होत असलेल्या महत्त्वाच्या बाजारपेठेत भारतीय साखरेमुळं कंपनीला नुकसानीला सामोरं जावं लागत आहे। दुबईच्या या रिफायनरीतून इराकला आता साखर जाणार नाही, कारण इत्तेहाद रिफायनरीमध्ये आता काम सुरू झालं आहे। त्याचवेळी आखाती देशांच्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर रिफायनरी उभ्या होत असल्यानं कंपनीचा व्यवसाय कमी होत आहे। अल खलीजची दुसरी मोठी बाजारपेठ असलेल्या सौदी अरेबियामध्येही आता 2 मोठे कारखाने सुरू होत आहेत, त्यामुळं कंपनीला आणखी मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे। आफ्रिकेतही कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे। सुदानसारख्या देशांमध्ये साखर खरेदीसाठी निधी नसल्याचं दिसत आहे, त्यामुळं तेथे कंपनीला फटका बसत आहे मुळात या नव्या रिफायनरी कधी सुरू कधी बंद अशा परिस्थितीत असतात, त्यामुळं त्या किती काळ सुरू राहतात यावर साखरेची बाजारपेठ अवलंबून आहे। युरोपमधून मोठ्या प्रमाणावर साखर बाहेर पाठवण्यात येऊ लागल्यानं अल खलीजनं 2018 उत्पादन 20% कमी केलं। आमच्या कंपनीसारख्या इतर रिफायनरीजसाठी 2018 हे वर्ष फारसं समाधानकारक नव्हतं, असं मत घुरेयर यांनी व्यक्त केलं आहे।